श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। अठरावा अध्याय, त्यातील अखेरचा श्लोक, श्लोकाचा भावार्थही घेऊन झाला। पुढे माऊली सांगत आहे कशा प्रकारे हा व्यासाचा थोर उपकार झालेला आहे। म्हणून व्यासाचा हा थोरू विश्वासी झाला उपकारू, श्रीकृष्ण उक्ती आकारू ग्रंथाचा केला। आणि व्यासानी आपल्या बुद्धीने, कारण श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यामध्ये जो संवाद घडला तो घडला, पण त्या संवादाला एका काव्याचं स्वरूप देणे ही काही छोटी गोष्ट नव्हती। आणि ते त्या व्यासदेवानी साकार केली आणि त्याला एका काव्याचा, एका ग्रंथाचा आकार दिला। आणि तोची हामी आता व्यासाची पदे पाहता पाहता आणिला श्रवणपथा मराठिया। आणि तोच जो ग्रंथ आहे व्यासांनी रचलेला, त्यालाच पाहता पाहता जशी व्यासांची पदे आहे त्या व्यासांच्या पदाचा भावार्थ सांगत सांगत मराठी भाषेमध्ये त्याचा उलगडा केला। तो भावार्थ होता म्हणून भावार्थ दीपिका, बरं का। व्यासादिकांचे उन्मेख राहाटती जेथे साशंक, तेथ मीही रंक एक वाचाळी करी। काय विनम्रत आहे। व्यासाचे ज्ञान संशययुक्तच गीतेत वावरत आहे आणि त्या गीतेच्या बाबतीत मी देखील एक गरीब मनुष्य, तेथ मीही रंक एक वाचाळी करी। तिथे नुसती बडबड करत आहे, परी गीता ईश्वर उभोळा, फार सुंदर ओळी आहे बरं, परी गीता ईश्वर भोळा। गीता हे भोळा शंकर आहे। ले व्यासोक्ती कुसुम माळा, व्यासांची कुसुम माळा, व्यासांच्या बुद्धीचे सुंदर हार स्वीकार करतात, तरी माझी या दुर्वादळात नान म्हणे की। ते नुसते व्यासांचे पुष्पहारच स्वीकार करतात असं नाही, तर ते मी माझ्यासारखा गरीब माणूस जो बडबड करतोय त्याच्या दुर्वानी, दुर्वा नावाच्या गवतानी तयार केलेल्या माळा त्यासुद्धा तितक्याच आदराने हा गीतारूपी भोळा शंकर स्वीकार करत आहे। या पुढचा भाग आज आपण घेणार आहोत, सुरू करूया आजच्या भागाला। पुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम, श्री पंढरीनाथ महाराज की जय। आणि क्षीर सिंधूचिया तटा पाणियाईती गजघटा, तेथ काय मुरकुटा वारी जतसे। पांख फुटे पाखीरू नुडे तरी नभीच थिरू, गगनक्रमी सत्वरू तो गरुडही तेथ। राजहंसाचे चालणे भूतळी जालिया शहाणे, आणिके काय कोणे चालावे चिना। जिया पुलेनी अवकाशे अगाध जड घेपे कलशे, चुळी चुळपणा ऐसे भरूनी ननिघे। दिव्येच्यांगी थोरी तरी ते बहु तेज धरी, वाती आपुलिया परी आणि चकीना। आणि त्या क्षीर समुद्राच्या किनाऱ्याला पाणी पिण्यासाठी हत्तीचे मोठे कळप, मोठे समुदाय येतात। मग तेथे छोटे मोठे चिलट जे असतात त्या चिलटांना क्षीर समुद्र येऊ नको असे म्हणते का? नुकतेच पंख फुटलेले पाखरू जरी फार उडले नाही तरी आकाशामध्येच उडते ना, आणि त्वरेने उंच आकाशाचे आक्रमण करणारा गरुडही आकाशामध्येच उडतो. राजहंसाचे चालणे जगात उत्तम ठरले म्हणून आणखी काही कोणी पृथ्वीवर चालूच नाही का? महाराज, आपल्या पोकळीप्रमाणे घागरीला पुष्कळ पाणी घेता येते म्हणून आपल्या चुळीमध्ये चुळीच्या लहान पोकळी इतके पाणी भरून राहत नाही का? मशालीचा आकार मोठा असतो म्हणून ती पुष्कळ उजळ देते, आणि वात दिसायला लहान जरी असली तरी ती आपल्या मनाने प्रकाश देतेच ना. जी समुद्राचे नि पैसे समुद्री आकाश आभासे थिल्लरी थिल्लरा ऐसे बिंबेची पै तेवी व्यासादिक महामती वावरू येती ये ग्रंथी माम ही ठाको हे युक्ती न मिळे कीर जिये सागरी जळचरे संचरती मंदराकारे तेथ देखो शफरे येरे पोहो लागती अरुण आंगा जवळिके म्हणून सूर्या ते देखे मा भूतळीची न देखे मुंगिकाई या लागी आम्हा प्राकृता देशिकारे बंधे गीता म्हणेन म्हणणे हे अनुचिता कारण नो हे. महाराज, समुद्रामध्ये समुद्राच्या विस्ताराच्या मानाने आकाशाचे प्रतिबिंब पडते, म्हणजे मोठे प्रतिबिंब पडते, आणि एखाद्या डबक्यामध्ये त्या डबक्याच्या आकाराप्रमाणे आकाशाचेच प्रतिबिंब पडते ना, तेही आकाश ही आकाश. त्याप्रमाणे व्यासादिकांसारखे विशाल बुद्धी या ग्रंथाचे विवरण करण्यास येतात, मग आम्ही आपल्या अल्पबुद्धीने या गीता ग्रंथाचे विवरण करावे हे खरोखर युक्तीला जुळणार नाही का? ज्या समुद्रामध्ये मंदार पर्वताच्या आकाराचे प्राणी संचार करतात त्या समुद्रामध्ये शफर नावाच्या लहानशा माशांना पोहता येत असे दिसते, नाही का? सलाइन वॉटर, ब्रॅकिश वॉटर जे फार खारपट पाणी असते त्याच्यामध्येही छोटे छोटे शफर नावाचा फार छोटासा मासा असतो, तोही तर त्या समुद्रामध्येच असतो ना. अरुण हा सूर्याच्या शरीराजवळ असतो. अरुण म्हणजे काय? जे लालिमा पसरते सकाळच्या वेळी सूर्याच्या अवतीभोवती त्या लालिमेला अरुण असे म्हणतात. तर अरुण, अरुणोदय आपण समजतो की सूर्याचा पर्यायी शब्द आहे, पण त्या सूर्याच्या लालिमेला अरुण म्हटलेला आहे. अरुण हा सूर्याच्या शरीराजवळ असतो म्हणून तो सूर्याला सावकाश पाहू शकतो. मग जमिनीवर असलेल्या मुंग्यांना काही तो सूर्य पाहता येत नाही का? म्हणून माझ्यासारख्या सामान्य माणसानी मराठी भाषेमध्ये हे गीता आणली किंवा मला हे आणता आली हे म्हणणे अयोग्य आहे असे म्हणण्याला कारण दिसत नाही. आणि बापू पुढा जाये ते घेत पाऊलाची सोये बाळ ये तरी नलाहे पावो काई तैसा व्यासाचा मागोवा घेतू भाष्यकारा ते वाट पुसतू अयोग्यही मी न पवतू के जाईन आणि पृथ्वी जयाक्ष्या क्षमा नुबगे स्थावर जंगमा जयाचे नियमृते चंद्रमा निववी जग जयाचे आंगी कौंशिके तीज लाहुनी अरकी अंधाराचे सावाईके लोटी जताही समुद्रा जयाचे तोय तोया जयाचे माधुर्य माधुर्या सौंदर्य जयाचेनी
आणि बाप पुढे जात असताना त्याच्या पावलाच्या मागोमाग जर मूल आले तर त्या मुलाला बाप ज्या ठिकाणी गेला त्या ठिकाणी पोचता येणार नाही का? तर नक्कीच पोचता येईल. त्याप्रमाणे माऊली फार विनम्रपणे म्हणतात, तैसा व्यासाचा मागोवा घेतो, व्यास माझा बाप आहे, व्यास ज्या मार्गाने गेलेत त्यांचा मागोवा घेतो, भाष्यकाराते वाट पुसतो. भाष्यकार म्हणजे शंकराचार्य, आदि शंकराचार्य. तर व्यास तर गेलेच, त्यांच्या पाऊल खुणा आहेत, पण त्या पाऊल खुणा कशा आहेत, करेक्ट आहेत, त्याच मार्गाला जात आहे का हे मी भाष्यकारांना विचारलं, म्हणजे हीच वाट बरोबर आहे ना असं मी शंकराचार्यांना विचारलं. अयोग्यही मी न पवतू की जाईन. जर व्यास त्या मार्गाने गेले, भाष्यकारांनी मला सुचवलं त्या मार्गाने जायला, तर मी कसं काय वाट चुकेल. त्याप्रमाणे व्यासांचा माग घेत घेत शंकराचार्यांना वाट पुसत पुसत मी अयोग्य जरी असलो ना तरी त्या गीतार्थाच्या ठिकाणीच प्राप्त न होता आणखी कुठे जाईल. आणि ज्याच्या क्षमेने पृथ्वी स्थावर जंगम प्राण्यांना कंटाळत नाही आणि ज्याच्या अमृताने चंद्र जगाला शांत करतो, ज्याच्या अंगचे अंशभर तेज घेऊन सूर्य अंधाराचे संकट दूर करतो, समुद्राला ज्याच्याकडून पाणी मिळाले आहे, पाण्याला ज्याचे माधुर्य आहे आणि माधुर्याला सुंदरपण ज्याच्या योगाने आहे, अशा त्या सद्गुरूंच्या आज्ञेने मी चालत आहे. पवना जयाचे बळ आकाश जेणे पघळ ज्ञान जेणे उजाळ चक्रवर्ती वेद जेणे सुभाष सुख जेणे सोल्लास हे असो रूपस विश्व जेणे तो सर्वोपकारी समर्थू सद्गुरु श्री निवृत्तीनाथू राहाटत असे मजही आतू रिघोनिया आतायती गीता जगी मी सांगे मराठिया भंगी येथके विस्मया लागी ठावो आहे श्री गुरुचे निनावे माती डोंगरी जया पासी होती तेणे कोळिये त्रिजगती एकवद केली. वाऱ्यामधील जे सामर्थ्य हे ज्याचे आहे, ज्याच्या योगाने आकाश ऐस पैस झाले आहे, ज्याच्या योगाने ज्ञान हे प्रकाशमान सार्वभौम राजा बनलेले आहे, ज्याच्या योगाने वेद चांगले मधुर बोलतो, ज्याच्या योगाने सुख हे भरभराटीला आले आहे, हे राहू द्या, ज्याच्या योगाने संपूर्ण विश्व रूपवान झाले आहे, तो सर्वांवर उपकार करणारा समर्थ सद्गुरु श्री गुरु श्री निवृत्तीनाथ माझ्यामध्येही प्रवेश करून नेहमी माझ्यासोबत वागत आहे. ज्या गीतेचे ज्ञान मला माझ्या सद्गुरूंपासून आयतेच प्राप्त झाले आहे, यासाठी मी काही सायास केलेले नाही, मी काही श्रम केलेला नाही, तर हे ज्ञान आयतेच मला मिळाले, ती गीता मी संपूर्ण जगामध्ये आता मराठी भाषेच्या द्वारा सांगतो, यात आश्चर्याला जागा कुठे आहे? यात काही आश्चर्य नाही आहे, कारण ही माझ्या सद्गुरूंची मोठी कृपा आहे. आणि सद्गुरूंची कृपा कशी असते, तर डोंगरावर मातीचा पुतळा करून. कोणी केला होता? एकलव्यानी, नाही का? द्रोणाचार्यांनी एकलव्याला आपला शिष्य बनवण्यास मनाई केली, नकार दिला. तर त्यांनी काय केलं? त्यांनी मातीचा द्रोणाचार्याचा पुतळा जंगलामध्ये उभा केला आणि त्या पुतळ्याच्या समक्ष संपूर्ण धनुर्विद्या आपोआप ट्रान्समिट झाली आणि त्या पुतळा करून त्याला श्री गुरु द्रोणाचार्य असे नाव दिले. त्याच्यापासून जो धनुर्वेद शिकला, धनुर्विद्या शिकला, तो एकलव्य त्या कोळ्याने आपल्या धनुर्विद्येच्या सामर्थ्याने त्रैलोक्याची एकवाक्यता केली. तो एक वेगळा विशेष असा शिष्य म्हणून जाणला जातो, ज्याने गुरुकडून प्रत्यक्ष ज्ञान घेतलेच नाही, गुरुच्या प्रतिमेतून ते ज्ञान त्याच्यापर्यंत ट्रान्समिट झाले. चंदने वेधली झाडे जाली चंदनाचे निपाळे, वसिष्ठे मांडली का भांडे भानुसी काठी. मामी तव चित्ताथिला आणि श्री गुरु ऐसा दादुला, जो दिठिवेनी आपुला बैसवी पदी. आधीची देखणी दिठी वरी सूर्य पूर्वी पाठी, तेन दिसे ऐसी गोठी के ही आहे. म्हणोनी माझे नीच नवे श्वाच्छो श्वासही प्रबंध होआवे, गुरु कृपा काय नोहे ज्ञान देवो म्हणे. या कारणे मिया गीतार्थमर्हाठिया केला लोका यया दिठीचा विषो. चंदनाच्या परिमळाने म्हणजे चंदनाच्या सुगंधाने व्यापलेली झाडे चंदनाच्या जोडीची झाली, नाही का? चंदनाचं जे झाड असते त्याच्या अवतीभोवती जी अन्य झाडे असतात त्यांना सुद्धा असं म्हणतात की त्यांना सुद्धा चंदनाचा सुगंध लागतो. तर त्या चंदनाच्या परिमळाने व्यापलेली झाडे चंदनाच्या जोडीची झाली. वसिष्ठाने सूर्याच्या ऐवजी त्याच्या जागी ठेवलेली काठी सूर्याशी स्पर्धा करायला लागली. वसिष्ठाची छडी ज्याला म्हणतात तिच्या सुद्धा सूर्यापेक्षा जास्त तेज निर्माण झालं होतं, म्हणजे तिने सूर्यासारखा प्रकाश पाडला होता. थोरांनी निर्जीवाचाही अंगीकार केला असता अशी एवढी मोठी योग्यता प्राप्त होते. मग मी तर चित्ताने संपन्न आहे आणि जो आपल्या कृपादृष्टीने आपल्या पदावर बसवितो त्या गुरुसारखा मालक माझ्या शिरावर आहे. मूळची दृष्टी स्वच्छ असून शिवाय तिला जर सूर्याचे सहाय्य मिळाले तर त्या दृष्टीला दिसणार नाही अशी गोष्ट कुठे झाली आहे का? म्हणून माझे नित्य नवे नवे श्वाच्छोश्वासही काव्यग्रंथ होतात. गुरुकृपेने काय एक होणार नाही असे माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. गुरुकृपेने सर्व काही होणे घडणे हे शक्य आहे. या कारणास्तव मी गीतेचा अर्थ ह्या लोकांना डोळ्यांनी दिसेल असा स्पष्ट मराठी भाषेमध्ये बोलू शकलो. यात आश्चर्य ते काही नाही. परी मराठे बोल रंगे कवळिता पै गीतांगे, तै गातयाचे निपांगे ये काढता नोहे. म्हणोनी गीता गाओ म्हणे तै गाणिवे होती लेणी, ना मोकळे तरी उणे गीता ही आणिते. सुंदर अंगी लेणे नसुये तै तो मोकळा शृंगारू होये, ना लिहिले तरी आहे तैसे के उचित. परंतु माझ्या मराठी शब्दांच्या रंगाने जेव्हा कोणी गीतेची पदे समजून घेईल तेव्हा संस्कृत गीता सांगणारा नसला ना तरी माझ्या मराठी शब्दांमध्ये एक देशित्व येणार नाही, मोनोटोनी येणार नाही, ते मोनोटोनस होणार नाही। म्हणून संस्कृत गीतेचा अर्थ सांगून माझी मराठी टीका जर सांगितली तर संस्कृत गीतेवरून अर्थ सांगण्याला माझी मराठी टीका ही दागिना होईल। म्हणजे संस्कृतमध्ये जो अर्थ आहे त्या अर्थाला आणखीन खुलवेल। संस्कृतमधला जो अर्थ आहे तो सोनं आहे, सोन्याचं बिस्कुट आहे, नाही का, सोन्याची वीट आहे। पण त्या विटेचा जेव्हा दागिना आपण करतो तर तो किती शोभून दिसतो। तर ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की संस्कृत तर वाचाच, त्याचा अर्थ समजून घ्या, पण ती शुद्ध सोन्याची वीट किंवा शुद्ध सोन्याचं बिस्कुट होईल, त्याचा जेव्हा दागिना करू तर तो त्या सुंदर अंगावर अत्यंत शोभून दिसेल। किंवा माझी नुसती मराठी टीका जरी वाचली किंवा सांगितली तर ती संस्कृत गीतेवरून अर्थ सांगण्यालाही मागे सारेल, इतका आत्मविश्वास माऊलीचा आहे। आणि तो आपण उपभोगतो आहे, अनुभवतो आहे। सुंदर अंगावर दागिना घातला नाही तर मग तो दागिना मोकळा एकटा जरी ठेवला तरी तो शोभतो। अथवा तो अलंकार सुंदर अंगावर घातला तर तशी योग्य गोष्ट आणि दुसरीकडे कुठे आहे। काय म्हणतात की नुसतं सोनं जरी ठेवलं तरी ते सोनं आहे, आणि नुसतं त्याचा दागिना केला तरी तो दागिनाच्या रूपात जे सोनं आहे तरी ते शोभतं, आणि तो दागिना जर अंगावर घातला तर आणखीनच शोभतो। तर गीता ही सुंदर आहेच, गीता भावपूर्ण आहेच, पण त्याचा संस्कृताचा अर्थ जर जाणून घेतला तर मजा येईल। पण संस्कृतासोबत ज्ञानेश्वरीतून हे मराठीतून निरूपण जर ऐकलं तर ते सुंदर अंगावर सुंदर दागिना घातल्यासारखं शोभून दिसेल। आज इथेच थांबूया, पुढचा भाग उद्या घेऊ। पुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।